नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल सांजे पद्म पुरस्कार भेटयले. नागरी पुरस्कार भेटोवपाचो हो अंदूचो दुसरो सुवाळो आशिल्लो. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनांत सुवाळो जाल्लो. देशाचे हे सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन गटात भेटयतात. कला, सामाजिक वावर, भौशिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वक्ता, उपचार, साहित्य आणि शिक्षण, खेळा आणि नागरी सेवा मळार देखदेणो वावर करपी व्यक्तींक हे पुरस्कार भेटयतात. प्रजासत्ताक दिसाच्या निमतान या पुरस्कारांची घोषणा जाता. फाटल्या महिन्यात झाल्या पहिल्या पद्म पुरस्कार भेटवण सोहळ्यात राष्ट्रपतींनी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार भेटयले. राष्ट्रपतींनी गोयचे संजय अनंत पाटील हांका शेती बागायतीक कल्पकताये खातीर पद्मश्री पुरस्कार भेटयल्लो. 58 वर्षाचे संजय पाटील हांणी फोंड्या सावयवेरे कल्पक पद्धतीन कुळागर वसयला. तांच्या या देखदेण्या वावराची दखल सरकारान घेतल्या. खडपाक 1,625 मैज फूट मारून बोगदो मारून उदक हाडून पाटील हांणी कुळागर वसयला. तांकां कल्पक शेतकी बागायती खातीर हेर पुरस्कारूय फावो जाल्यात. लोकसभेच्या 9व्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करूंक काल सांजमेरेन मुजत आशिल्ली. ह्या पावण्यार 6 राज्यां आणि 1 केंद्रशासित प्रदेशात 58 संसदीय सुवातांखातीर ह्या महिन्याच्या 25 तारखेक मतदान जातले. दिल्लीत सगळ्यो 7 सुवातो, हरियाणात 10 सुवातो, उत्तर प्रदेशात 14 सुवातो, बिहार आणि अस्तंत बंगालात दरेकी 8 सुवातो, ओडिशात 6 सुवातो, जाल्यार झारखंडात 4 सुवातो आणि जम्मू आणि काश्मीरात 1 सुवाती खातीर मतदान जातले. सगळ्या 7 पावण्याची मतमेजणी येता त्या 4 जुनाक जातली. आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत हांचे आड प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हांणी दाखल केली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकर हांणी न्हयकारल्या. विधानसभा अधिवेशनावेळार जुलै 2022 वर्सा अमित पाटकर हांणी ही याचिका दाखल केली. आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत हे त्या वेळार काँग्रेस पक्षात आशिल्ले. मायकल लोबो हे त्यांना विरोधी पक्ष फुडारी आशिल्ले. मायकल लोबो आणि दिगंबर कामत हांणी काँग्रेस पक्षात फूट घालपाचे यत्न केले. ह्या खातीर तांकां अपात्र करचे अशी मागणी अमित पाटकर हांणी अपात्रता याचिकेत केली. या याचिकेचेर कितल्योश्योच सुनावण्यो जावन सभापती रमेश तवडकर हांणी याचिका न्हयकारपी निवाडो दिलो. सप्टेंबर 2022 वर्सा काँग्रेसीच्या 8 आमदारांनी 2 तृतीयांशी वेगळो गट करून तो गट भाजपात विलीन केलो. या 8 आमदारां आड आणि 1 अपात्रता याचिका सभापतींकडे सुनावणेक आसा. गोय राज्याच्यो लग्न उत्सवाचो केंद्र म्हळ्यारूच वेडिंग डेस्टिनेशन म्हण प्रसार आणि प्रोत्साहन दिल्यार राज्यात देशी विदेशी पर्यटकांचो आकडो वाढू येता. सरकाराच्या या येवजणेक ट्रॅव्हल टुरिझम संघटना TTAG येवकार दिता. TTAG अध्यक्ष जॅक सुखीजा हांणी पर्यटन सेवा मळावेले जाळवणदार या नात्यान या गजालीक येवकार दिला. बंद सुवातो वा सभाघरांनी लग्न कारण काजारा वा हेर उत्सव सुवाळे जाल्यार ते कार्यावळीक आवाजाची मर्यादा रातच्या 10 उपरांत मेरेन वाढोवपाची सरकाराचे यत्न चल्ल्यात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणिल्ले. सरकाराच्या या यत्नांकूय TTGA येवकार दिला. सध्या गोयात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कायदो चळणुकेक आसा. पदवी अभ्यासक्रमा खातीर प्रवेश प्रक्रिया येता त्या 27 मे सावन सुरू जाता. राज्य उच्च शिक्षण संचालनालयाच्या पावला सकयल आशिल्ल्या सरकारी आणि सरकारी अनुदानित महाविद्यालयांनी वर्ष 2024-25 शिक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमांखातीर ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया 27 मे सावन सुरू जातली अशें उच्च शिक्षण खात्यान भौशीक कळवणेवरवी जाहीर केल्या. पणजे स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामां थारायल्ल्या मुजतीत 31 मे मेरेन पुराय जावंक शकतली असो विश्वास इमॅजीन स्मार्ट सिटी विकास प्रकल्पाचे मुखेल कर्मचारी अधिकारी संजीत रॉड्रिक्स हांणी उक्तायला. रॉड्रिक्स हांणी काल स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामां हाताळपी जाळवणदारांची नियाळ बसका घेतली आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.